आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 88 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू। राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत सुमारे 19% मतदान। सर्व व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि तिरंदाजी, नेमबाजी आणि अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशभरात शांततेत मतदान सुरू आहे। 12 राज्य आणि जम्मू काश्मीरसह एकूण 88 मतदारसंघांमध्ये या टप्प्यात आज मतदान होत आहे। केरळमधल्या 20, कर्नाटक 14, राजस्थान 13, उत्तर प्रदेश 8, मध्य प्रदेश 6, आसाम आणि बिहार प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड प्रत्येकी 3, तर मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी 1 जागेचा यात समावेश आहे। 11 वाजेपर्यंत त्रिपुरात सर्वाधिक 36%हून अधिक तर राज्यात सर्वात कमी सुमारे 19% मतदानाची नोंद झाली होती। वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेस नेते शशी थरूर, दक्षिण बंगळुरुमधून तेजस्वी सूर्या, मथुरेत हेमा मालिनी, मेरठमधून अरुण गोविल हे भाजपा नेते, मंड्या मतदारसंघातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी इत्यादी महत्वाचे नेते या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत। एकूण 1202 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात सध्या शांततेत मतदान सुरू आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.83% मतदान झालं होतं। सर्वाधिक 21.77% मतदानाची नोंद परभणीत झाली। सर्वात कमी 17.37% मतदानाची नोंद अकोल्यामध्ये झाली। नांदेडमध्ये सुमारे 21%, वर्धा, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिम आणि बुलडाण्यात सुमारे 18% आणि अमरावतीमध्ये 17.5% मतदानाची नोंद झाली होती। अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघांमध्ये मिळून 204 उमेदवार या टप्प्यात नशिबात समावत आहेत। यातले सर्वाधिक 37 अमरावतीमध्ये असून सर्वात कमी 15 अकोल्यात आहेत। अमरावती, हिंगोली आणि परभणीत 30% अधिक उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकी 3 बॅलेट युनिट, अकोल्यात 1 आणि उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी 2 बॅलेट युनिट वापरात आहेत। सर्व 8 मतदारसंघात एकूण 1,49,25,912 मतदार आहेत। मतदारसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करता सर्वाधिक 21,23,056 मतदार परभणीत असून सर्वात कमी 16,82,771 मतदार वर्धा लोकसभा मतदारसंघात आहेत। या टप्प्यात एकूण 16,589 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सर्वाधिक 2,290 परभणीत तर सर्वात कमी 1,962 मतदान केंद्र बुलडाण्यात आहेत। परभणीमध्ये 20 ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं ते बदलण्यात आलं। हिंगोली लोकसभा मतदारसंघात ताकळी तालुक्यात मतदान केंद्रात मॉक पोल दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक समस्या असल्यानं मतदान प्रक्रिया बाधित झाल्याचं वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं। त्यावर जिल्हा निवडणूक प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली। वर्धा, अकोला मतदारसंघात मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया थांबल्याचं वृत्त होतं। त्यावर जिल्हा प्रशासनानं तातडीनं कारवाई करत मतदान सुरळीत सुरू केलं। निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे। यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीडसह 11 मतदारसंघांचा समावेश आहे। या मतदारसंघात एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 51 उमेदवारांचे 78 अर्ज दाखल झाले। जालना 47 उमेदवारांचे 68 अर्ज, बीड लोकसभा मतदारसंघात 76 उमेदवारांचे 99, नंदुरबार 18 उमेदवारांचे 31, जळगाव 24 उमेदवारांचे 36, रावेर 31 उमेदवारांचे 45, मावळ 38 उमेदवारांचे 50, पुणे 42 उमेदवारांचे 58, शिरूर 46 उमेदवारांचे 58, अहमदनगर 43 उमेदवारांचे 55, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवारांचे 40 अर्ज दाखल झाले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. या मतदारसंघात इच्छुकांना 3 मेपर्यंत अर्ज भरता येतील. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह देशातल्या 49 मतदारसंघांचा समावेश आहे. यात मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सर्व व्हीव्हीपॅट म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलमधल्या सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठानं हा निर्णय दिला. निवडणूक आयोगानं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारावर न्यायालयानं आज हा निर्णय दिला. मतपत्रिकेद्वारे मतदान करणं, ईव्हीएम व्हीव्हीपॅटची संपूर्ण तपासणी करणं आणि मतदारांना व्हीव्हीपॅट स्लिप देण्याबाबतच्या याचिका फेटाळण्यात आल्याचं न्यायमूर्ती खन्ना यांनी हा निकाल देताना सांगितलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला 2 निर्देश दिले आहेत. त्यानंतर त्यानुसार ईव्हीएममध्ये चिन्ह लोड केल्यानंतर चिन्ह लोडिंग करणारे युनिट सील बंद करावं आणि कंटेनरमध्ये सुरक्षित करावं. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या सीलवर स्वाक्षरी करावी. तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवस ईव्हीएमसह सील बंद कंटेनर स्टोअर रूममध्ये ठेवावेत. ईव्हीएमप्रमाणेच ते उघडावेत आणि सील बंद करावेत असं यात म्हटलंय. दुसऱ्या निर्देशानुसार 5% ईव्हीएममधले बर्न्ट मेमरी सेमी कंट्रोलर उमेदवारांच्या मागणीनुसार उत्पादकांच्या अभियंत्यांनी तपासावेत. अशा प्रकारची विनंती निकाल जाहीर झाल्यावर 7 दिवसांच्या आत करणं आवश्यक आहे. अशा विनंतीवरचे अर्ज खर्च जो आहे तो उमेदवार उचलेल. ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असेल तर तो खर्च उमेदवाराला परत केला जाईल. भारतीय क्रीडापटूंनी दुबईत सुरू असलेल्या 21व्या 20 वर्षाखालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला गटातल्या 3000 मीटर स्टेपलचेस स्पर्धेत वर्चस्व गाजवलं. महिला गटात एकता डे तर पुरुष गटात रणवीर सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. त्याआधी अनुराग सिंग कालरनं शॉटपुटमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकलं. भारतीय क्रीडापटूंनी या स्पर्धेत आज 7 पदकं पटकावली. कोरियात काल झालेल्या पॅरा नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताची पॅराशूटर मोना अगरवालनं सुवर्णपदक पटकावलं. भारतीय लष्करातल्या आमिर अहमद भट्टनं 25 मीटर पिस्टल प्रकारात रजत पदक पटकावलं. चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांच्या संयुक्त मिश्र संघानं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आणि भारताचं 4थं पदक निश्चित केलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात सध्या शांततेत मतदान सुरु आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 31.77% मतदान झालं होतं. सर्वाधिक सुमारे 34% मतदानाची नोंद परभणीत झाली. सर्वात कमी सुमारे 29% मतदानाची नोंद बुलडाण्यात झाली. नांदेडमध्ये 33%, वर्धा अकोल्यामध्ये सुमारे 32%, यवतमाळ वाशिममध्ये 31.5%, हिंगोलीत 30.5% मतदान झालं. देशाच्या पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात पुढले 4 दिवस तीव्र ते अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात येत्या 30 एप्रिलपर्यंत तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि कोकणात येत्या 29 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहील असा अंदाज आहे. श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 88 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू. राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 32% मतदान. सर्व व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि तिरंदाजी, नेमबाजी आणि अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.